दुःखहरता वाढता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम बाबा कृपा फक्त तुझ्याच चरणाची महामारीच्या विळख्याने फक्त तुटलाय कणाचा कसं सांगू पोराला आज हरलाय तुझा बाप सावरत होतो थोडा पण त्याचा झाला पूर अख्ख्या जगाचा तेव्हा खूपच भरून आला होता ऊर मदतीसाठी सर्वांचे कानी येत होते सूर पण माझ्या संसाराचा मात्र झाला होता चक्का सूर समजत नव्हतं काय करू काढा माझ्या संसाराचा पटरीवर कसा आणू की ढकलून देऊ स्वतःला आजच्या वर्तमानातून उद्याच्या भूतकाळात आणि निघून जातो कुठेतरी एका लांबच्या प्रवासात तिला सुद्धा प्रश्न पडला की काय करू आता कशी बाजू पोळी तेव्हाच ठरवलं जातो मी मुंबईला आणि उचलली माझी झोळी आयुष्याला जरी लागली कात्री होती तरी सुद्धा मला तुझ्या आशीर्वादाची खात्री होती आलो माया नगरीत दूर गेल्याचं दुःख फार होत पण खळगी बनण्यासाठी पोटाची या बापाचं मन स्वस्त बसू देत नव्हतं आलोय खरा जादू नगरीत पण काम धंदा मिळेल का माझ्या परिवारासाठी चार पैसे तरी जमतील का वनवन फिरून सुद्धा काम काही मिळत नाहीये आता मात्र मी पूर्णपणे हरलोय जेव्हा कसलं नशीब दिलं तू हे माझ्या कपाळात खरोखर वाटतंय आता लोटून जेव्हा स्वतःला या दुःखाच्या वादळात
माझी वादळात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझ गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन मला दाव रे गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन मला दाव रे
उभा राहिलो तुझ्या आशीर्वादात कोणताच तोटा नव्हता एक नजर तुम्ही इकडे बघितलं तेव्हा कळला हा पाप कधीच लंगडा नव्हता डोळे उघडे ठेवून बंद ठेवून झोपून जागून दिवस रात्री नुसते स्वप्न बघून काय स्वप्न जर साकार करायचं असेल तर बाप्पा तूच सांगितलं आहे की मेहनतीशिवाय कोणताच पर्याय नाही मेहनतीसाठी पाऊल उचललं होतं बाप्पा तूच दाखवलेली वाट आहे मोडेल पण वाकणार नाही हाच तुझ्या आशीर्वादाने आम्हा सर्वांचा थाट आहे म्हणूनच ठरवलंय कोणी कितीही करून त्या शब्दांची कमाल आपल्याला मेहनत करायची तयार आहे मी व्हायला हमाल मेहनत चालू होती रोज करत होत कष्ट तरी सुद्धा मुलाच्या सुखाचं चित्र दिसत नव्हतं स्पष्ट आता मात्र ठरवलंय काही मिळेल ते काम करायचं कितीही वादळ येऊन देत पण कधीच नाही हरायचं जय देव जय मंगल मूर्ती तुझ्याचमुळे मिळते आम्हाला जगण्याची स्फूर्ती चरणी येणाऱ्या भक्तांना तू सदैव पुरवतोस फळ केलेल्या मेहनतीसाठी तू नेहमीच देतोस चांगलं फळ तू विद्येचा स्वामी दाता तू आम्हा सर्वांचा भाग्य विधाता आगमनासाठी तुझ्या सज्ज झालोय मी बाप्पा आता
गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन